10 कुष्ठरोग्यांना बरं केल्यानंतर येशू दुसऱ्या शहरांकडे जात राहिला आणि त्याच्या शिष्यांसंगती तो यरिहो नावाच्या शहरामध्ये आला आणि त्याच्या मागे पुष्कळ लोकांची गर्दी जात होती. आणि ते जात असताना एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक आंधळा भिकारी भीक मागत असताना त्याला ह्या पुष्कळ लोकांचा आवाज ऐकू आला आणि त्याने एकाला विचारले की ही कसली गर्दी आहे. आणि त्याने त्याला सांगितले की ह्या ठिकाणी येशू जात आहे. आणि तो येशूला हाक मारत ओरडून म्हणाला, हे येशू, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. तेव्हा काही लोक त्याला शांत बसवण्यासाठी त्याच्यावर रागवले, पण तो अजून जोराने ओरडायला लागला, हे येशू, माझ्यावर दया कर. तेव्हा येशूचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि येशूने त्याला आपल्याकडे आणायला सांगितलं. येशूने त्याला विचारलं की तुला काय हवंय. त्याने सांगितलं की माझी दृष्टी मला परत मिळावी. आणि येशूने त्याला म्हटले, तुझी दृष्टी तुला मिळो. आणि त्याच्यानंतर त्याला दिसायला लागलं आणि तो देवाची भक्ती करत त्याच्या मागे जाऊ लागला. व ज्या सर्व लोकांनी ते पाहिले ते सुद्धा देवाची भक्ती करू लागले.